नमस्कार, मी राजेंद्र खेर. स्टोरीटेलच्या माध्यमातून आपण प्रतिदिनी माझं भगवद्गीतेवरचं निरूपण ऐकत आहातच. आज आपण एका सुंदर अध्यायाचा प्रारंभ करीत आहोत. तो अध्याय म्हणजे विश्वरूप दर्शन योग. या अध्यायातील 5, 6, 7 आणि 8 या 4 श्लोकांचा आज आपण एकत्रितपणे विचार करू. ओम श्री परमात्मने नमहा. पश्चमे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च पश्चादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा बहून्यदृष्टपूर्वाणि पश्चाश्वर्वाणि भारत इहैकस्थं जगत्कृत.
सैम्पल कम्प्लीट. रेडी टु कंटिन्यू.